चीनीमंडी.com पॉडकास्ट।
2400 कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही कामावरून काढणार नसल्याचे नायजेरिया साखर कारखान्याची भूमिका। कोरोनामुळे जगातील मोठमोठे उद्योग आर्थिक संकटात अडकले आहेत। यामुळे कित्येक उद्योगांनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याबरोबरच त्यांचे पगार कमी केले आहेत। पण नायजेरियाच्या सुंती गोल्डन शुगर एस्टेटनं सांगितलं की त्यांनी आपल्या 2400 कर्मचाऱ्यांना पूर्ण सावधानी बाळगून कामावर ठेवलं आहे। श्रमिकांच्या सुरक्षेसाठी गोल्डन शुगर कंपनीच्या सहाय्यक कंपनी HGSC नायजेरियाच्या PLC कारखाना सुरू ठेवला होता। समूहाचे कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे निदेशक जोसेफ ओमोलू यांनी सांगितलं की कंपनीला स्थानिक साखर उत्पादनातील कमीमुळे आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तयार केलं होतं। जोसेफ उमेलू यांनी सांगितलं की कंपनीनं गाळप हंगाम संपवला होता, ज्यामध्ये 1,46,200 टन ऊसतोड आणि 15,860 टन साखरेचं उत्पादन केलं होतं। कंपनीनं इंधनाच्या रूपात बगॅसचा उपयोग करून 9,640 टन मोलासिस आणि 11,600 मेगावाट विजेची निर्मिती केली। यावेळी जेव्हा COVID-19 लोकांच्या नोकरीच्या असुरक्षेचं कारण बनलं आहे, सुंतीनं ऊसाची शेती, सिंचन आणि उर्वरकासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची ताकद जपली आहे। आमचे कर्मचारी, पुरवठादार, ग्राहक आणि हितचिंतकांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षा यासाठी रणनीतिक उपाय केले आहेत।